आज आपण स्वामी स्वरूपानंदांच्या स्वरूप पत्र मंजुषा या ग्रंथामधील 45 क्रमांकाच्या पत्रावर आधारित अशी साधना करणार आहोत. या पत्राचा इतिहास असा आहे की मी एकांतात अंदाजे 85-86 सालाच्या दरम्यान स्वरूप पत्र मंजुषा हा ग्रंथ वाचत असताना आणि त्याच्यातल्या साधनेच्या खुणा शोधत असताना या पत्रावर माझं लक्ष गेलं आणि या पत्राच्या अनुषंगाने आपण साधना करून पाहावी असं मनात आलं. त्याप्रमाणे ते पत्र मी ओळींनी 4-5 वेळेला वाचलं, लक्षात ठेवलं आणि त्याच्यामध्ये जी साधना स्वरूपानंदांनी सांगितलेली आहे ती करून पाहिली. त्या पत्राच्या अनुषंगाने मी साधना केल्यामुळं मी त्याला अनुषंगिक साधना असं म्हटलं. साधकाला साधनेच्या खुणांचं मार्गदर्शन करणारं असं हे पत्र आणि नंतर अशी अनेक पत्र साधना करायला योग्य आहेत असं माझं लक्षात आलं आणि मी त्या पत्रांवर चिंतन करून वाचून साधना करू लागलो. पुढे कालांतराने भुगावच्या साधकाश्रमामध्ये या साधना मी अनुषंगिक साधना म्हणून घ्यायला सुरुवात केली आणि या अनुषंगिक साधना मूळ साधनांच्या बरोबरीनी मूळ साधनाचा पर्याय म्हणून नव्हे तर मुख्य साधना झाल्यानंतर त्याच्या बरोबरीनी त्याच दिवशी जर केली तर साधनेमध्ये विशेष लाभ होतो असं माझ्याही लक्षात आलं आणि साधक वर्गाच्याही लक्षात आलं. असं हे 45 क्रमांकाचं पत्र आपण पाहणार आहोत आणि त्या पत्रावर आधारित अशी साधना आपण करणार आहोत. ही साधना मी आधीच रेकॉर्ड करून ठेवलेली आहे. असं असल्यामुळं तुमच्या समवेत मीही साधना करीन, त्याच्यात माझा जो आवाज तुम्हाला ऐकू येईल तो प्री रेकॉर्डेड आहे. त्यामध्ये पुढे जे सोहमचे श्वास घ्यायला सांगितलेलं आहे तर त्या श्वासाचा तुम्हाला कदाचित ऐकत असताना आवाज येईल, ऐकू येईल, पण असं अपेक्षित नाहीये की माझ्या श्वासाबरोबरच तुम्ही श्वास घ्यायचा, तितकंच तुम्ही थांबायचं आणि तेवढ्याच वेळ सोडायचा. त्याच्याऐवजी ही साधना रेकॉर्ड करत असताना मी ध्यानही करत असल्यामुळं त्या श्वासांचा सहज आवाज ऐकू आलेला आहे, पण प्रत्येकाने तशाच प्रकारे श्वास घ्यायला पाहिजे असं नाही. त्यावेळेला आपण आपल्या तऱ्हेने अनुग्रहाच्या वेळेला दाखवले तसे मध्यमेतून सोहमचे श्वास घेणं अपेक्षित आहे. आता आपण साधनेला सुरुवात करूया. हरी हरी. आज आपण स्वरूपानंदांच्या स्वरूप पत्र मंजुषा या ग्रंथातील 45 क्रमांकाच्या पत्रावर अनुषंगिक साधना घेणार आहोत. या पत्रामध्ये स्वामीजींनी जी साधनेची प्रक्रिया सांगितलेली आहे त्या प्रक्रियेला धरून आपण साधना करणार आहोत. मी सांगत असताना तुम्ही साधना कराल तरी देखील एक प्रकारे गाइडेड मेडिटेशन तुमच्याकडून करून घ्यायचं असा कोणताही माझा विचार नाहीये किंवा माझा तसा हेतू नाहीये. सर्वांनी एकत्रित साधना करण्यासाठी काही एक सूत्र हवं याकरता केवळ मी बोलतो आहे. हे पत्र लक्षात ठेवून याप्रमाणे आपल्या मनानी साधना देखील आपण आपल्या घरी करू शकू, पण सर्वजण एकत्रित साधना करणं आणि त्याच क्रमाने करणं एका वेळेला हे घडण्यासाठी केवळ मी बोलतो आहे. मी प्रथम आपल्याला पत्र वाचून दाखवतो. प्रत्येही संध्या समयाला प्रार्थनेची होता वेला, नित्य नेमे पाचारोनी तुम्हाला समीप आपुल्या पैसवितो. ज्ञान देव निवृत्तीनाथ तुकाराम रामदास रामकृष्ण परमहंस सद्भावे सर्वास पैसवितो. विवेकानंद रामतीर्थ गौरांग प्रभू एकनाथ सर्वही दिसती आसनस्थ शांत प्रशस्त समयित्या. आणिक सुहृद प्रियजन सकलास प्रेमे पाचारून सहजासनी वैसवोन सद्गुरु स्मरण करीतसे. ऐसे प्रसन्न वातावरण तेथ रंगोनी जाय मन सहज चाले सोहम भजन धारणा ध्यान सुखे होय. मनाचे मनपण जावे चित्त चैतन्यी समरस व्हावे तदाकारे विश्व आघवे वाटे मजसवे ध्यान करी. मन पवनाचा धरवनी हात प्रवेश करिता गगनात आकळे आत्मा सर्वगत येई प्रचित आपणाते. सोहम म्हणजे आत्मा तो मी शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अलिप्त न गवसे रूपनामी बाणला रोमरोमी भाव ऐसा. गगन लंघो निया जावे अखंड आत्मरूपी रहावे विश्व आघवे विसरावे स्वयेची व्हावे विश्वरूप. ऐसा नाथपंथींचा संकेत दाविती सद्गुरु कृपावंत मस्तकी ठेवोनी वरद हस्त अभय देती मज लागी. हीच प्रार्थना क्षणोक्षणी व्हावी ऐसे वाटे मनी परी तेतुला वेग नभेची म्हणोनी नेमे प्रतिदिन करावी लागे. असो साधू संतांचे करिता स्मरण सद्भावे घेता मनोमय दर्शन लाभता तयांचे सन्निधान सहजे मन प्रसन्न होय. प्रसन्न मन गगनी शिरता गगनरूप होते सर्वथा त्या गगनाचाही द्रष्टा मी ऐसे भाविता उन्मनावस्था अनुभवा ये. त्या अनुभवाची सहज स्थिती शब्दे वर्णावी कवणे रीती ज्याची त्यासी न येता प्रचिती आनंद चित्ती न सामावे. असो बहुत पत्र विस्तार शोधोनी घ्यावे त्यातील सार भावे स्मरोनी सर्वाधार सुखे संसार चालवावा. तेथील तुमचे प्रियजन तयासी देतो आशीर्वचन श्री सद्गुरु पाऊले आठवोन पत्र लेखन संपवितो. या पत्रामध्ये जी ध्यानाची प्रक्रिया स्वामीजींनी सांगितलेली आहे त्या प्रक्रियेला आपण अनुसरणार आहोत. त्या दृष्टीने या श्लोकातली काही कडवी आपण साधनेसाठी वापरणार आहोत. आणि स्वरूपानंदांनीही म्हटलेलं आहे, असो बहुत पत्र विस्तार शोधोनी घ्यावे त्यातील सार. या तऱ्हेने ज्या सारभूत साधनेच्या ओव्या आहेत त्याप्रमाणे आपण साधना करणार आहोत. आपण डोळे मिटून सर्वजण ध्यानासाठी म्हणून साधनेसाठी म्हणून बसलेले आहोत. सर्वजण डोळे मिटून घेतील. समम काय शिरो ग्रीवम अशा प्रकारे पाठ मस्तक आणि मान एका सरळ रेषेत, ध्यानाचं कोणतंही आसन चालेल, सहजासन सुद्धा चालेल. कोणाला गुडघ्याचा त्रास होत असेल तर खुर्चीवर बसून देखील चालेल. फक्त पाठ मान मस्तक सरळ असावीत आणि खुर्चीवर बसलेल्यांनी आपली पावलं संपूर्णपणे जमिनीला टेकली आहेत असं पाहावं म्हणजे झालं. स्वरूपानंद म्हणतात की उपासनेची वेळ झालेली आहे आणि मी नित्य नेमानी तुम्हाला माझ्याबरोबर उपासनेला बसण्यासाठी म्हणून बोलवत असतो. अशी भावना करा की स्वरूपानंदांनी त्यांच्या शेजारी उपासनेसाठी म्हणून आपल्याला पाचारण केलेलं आहे. तिथं स्वामीजींनी आणखी काही मंडळींना बोलवलेलं आहे, ते आपले पूर्वसुरी आहेत. ज्ञानदेव निवृत्तीदास तुकाराम रामदास रामकृष्ण परमहंस तसंच विवेकानंद रामतीर्थ गौरांग प्रभू एकनाथ सर्वही दिसती आसनस्थ शांत प्रशस्त समयित्या. तसंच स्वरूपानंद म्हणतात की माझ्या तुमच्या खेरीज देखील आणि काही सुहृत प्रियजनांना देखील मी प्रेमानी बोलवलेलं आहे आणि सगळेजण ध्यानासाठी म्हणून बसलेले आहेत. स्वामीजी म्हणताहेत की अशा सगळ्यांना एकत्र बोलावून आणि माझा सन्निध बसवून मी सद्गुरु स्मरण करतो आहे. आपणही सद्गुरु स्मरण करूया. आपले सद्गुरु देखील या ठिकाणी स्वरूपानंदांच्या बरोबर ध्यानाला बसण्यासाठी आलेले आहेत अशी प्रथम भावना करू. आणि सद्गुरु स्मरण करू. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि. डोळे मिटलेल्या स्थितीत सद्गुरूंना आपण मनोमन नमस्कार करतो आहोत. स्वामी स्वरूपानंद त्यांनी बोलवलेले सर्व पूर्वसुरी आपले सद्गुरू स्वरूपानंदांचे काही प्रिय सुहृद सज्जन आणि त्यांच्या सगळ्यांच्या समवेत आपण असे बसलेले आहोत. या एकत्रित बसण्यामध्ये त्याच्या भावनेमध्ये देखील किती प्रसन्नता आहे, किती समाधान आहे. आपण सद्गुरूंचं स्मरण केलं, वातावरण प्रसन्न होऊन गेलं. बोधामध्ये रमलेले परमात्म स्वरूप झालेले असे कित्येक संत आपल्या समवेत इथं बसलेले आहेत या भावानी आपल्याला धन्यता वाटते आहे. सद्गुरूंचं स्मरण झाल्यानंतर सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाचं आपण स्मरण करू. तो उपदेश ओम तत्वम सोहम सहा असा आहे. भगिनी वर्गाकरता श्रीम तत्वम सोहम सहा असा आहे. आपण मनोमन सद्गुरूंचा हा उपदेश तीन वेळेला आठवूया. त्याचं मनातल्या मनात उच्चारण केलं तरी देखील चालेल. सद्गुरु आपल्याला सांगताहेत की ते परमात्म तत्वच तू आहेस, निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य परमात्म तत्व आणि तू एक आहात. तू देह मन बुद्धी नाहीस, तू तेच आहेस. तत्त्वम त्याला आपण शिष्य प्रतिसाद देताना म्हणतो आहोत की मी परमात्म स्वरूपच आहे, तोच मी आहे. मी निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद परमात्माच आहे. मी देह मन बुद्धी नाही. मी तुम्हाला 2 मिनिटं देतो आहे, तुम्ही शांतपणे जो सद्गुरूंचा उपदेश आहे त्या सद्गुरूंच्या उपदेशाचं चिंतन करा. सद्गुरूंच्या उपदेशाचं चिंतन केल्यानंतर आपण आपल्या सोहम स्वरूपाचं परमात्म स्वरूपाचं चिंतन करणार आहोत. आपण परमात्म स्वरूपच आहोत. तो परमात्माच मी आहे. मी तो परमात्माच आहे. याचा अर्थ मी सत, अविनाशी, चित, चैतन्य स्वरूप, आनंद, प्रेम, शांत स्वरूप परमात्माच आहे. मी देह मन बुद्धी नाही. असा विवेक करा की या क्षणाला तुमच्या देहाला मृत्यूच आला. विवेकानी आपला देह मृत्यूमुखी पडला अशी कल्पना करा, खरीखुरी कल्पना करा. देह मृतप्राय झाला पण देहाला मृत्यू आला हे समजणारा तिथे शिल्लकच आहे. तो देहातीत आहे. तो सत, अविनाशी, चित, चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप परम प्रेमास्पद आत्मस्वरूप शांत स्वरूप आहे. परत एकदा, देहाला मृत्यू आला, आपलं पार्थिव आपण कल्पनेनी पहा. मृत्यू झालेला देह जो पाहतो आहे तो अविनाशी आहे, सत्स्वरूप आहे. त्याला मृत्यू आलेला नाहीये. तुम्ही सत, अविनाशी, चित, चैतन्य, जाणीव स्वरूप आनंद प्रेम शांत स्वरूप आहात. हे सोहम चिंतन आहे. तो परमात्माच मी, मीच तो परमात्मा. आता जे चिंतन केलं तसा आपण अज, अव्यय, अविनाशी, चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम शांत स्वरूप आहोत असा सोहम भाव धरायचा आहे. मी एक दोन मिनिटं काही बोलणार नाही. आपण सुरुवातीला सोहम चिंतन केलं, मग सोहम भाव धरला, आता सोहम भजन करायचं आहे. भजन म्हणजे एकरूपता. भावाच्या अंगानेही आपण एकरूपच झालो, चिंतनाच्याही अंगाने आपण एकरूपच झालो. आता सोहम भजन करायचं आहे. मनातल्या मनात आपण सोहम हंसहा असं म्हणायचं, चार सहा क्षण थांबून राहायचं, परत म्हणायचं सोहम हंसहा, परत चार सहा क्षण थांबून राहायचं. तुम्हाला मनात म्हणायला सहाय्य करण्यासाठी म्हणून सुरुवातीला तीन वेळेला मी हे शब्द उच्चारेन आणि मग मीही ते उच्चारणं बंद करेन आणि मग नंतर तशा प्रकारे मनात उच्चारत तुम्ही सोहम भजन थोडा वेळ करायचं आहे. सोहम हंसहा एकरूपता. सोहम हंसहा सोहम हंसहा असं शांतपणे पाच वेळेला मनातल्या मनात म्हणा आणि काही क्षण थांबून राहा. मी तुम्हाला तेवढी सवड देतो. मी आता काही बोलणार नाही. तुम्ही मनातल्या मनामध्ये हे सोहम भजन करायचं आहे. स्वरूपानंद म्हणतात ऐसे प्रसन्न वातावरण तेथ रंगोन जाय मन सहज चाले सोहम भजन धारणा ध्यान सुखे होय मनाचे मनपण जावे चित्त चैतन्यी समरस व्हावे तदाकारे विश्व आघवे वाटे मजसवे ध्यान करी। आपण अशा प्रकारे सोहम भजन केलं आणि सोहम धारणा परमात्मा मी अशी धारणा आपल्या ठिकाणी दृढतर अशी झाली, त्याच्यातूनच पुढे ध्यान निष्पन्न होतं। या सगळ्याचा हेतू स्वरूपानंद म्हणतात की आपल्या मनाचं मनपण जावं, म्हणजे मनाचं अमन व्हावं, मनरहितता यावी। तसंच आपलं जे चित्त आहे त्याच्यातला विषय जाऊन ते चैतन्याशी समरस होऊन जावं। आपल्या मनाचं मनपण गेलं आणि चित्त जर चैतन्यच झालं तर विश्वाशी आपण तदाकार होतो, आपला देहभाव संपतो आणि सगळं विश्वच जणू ध्यान करत आहे अशी भावना निर्माण होते। आता आपण सोहमचे दीर्घ श्वास मध्यमेतून जे अनुग्रहाच्या वेळेला तुम्हाला सांगितलेले आहेत, शिकवलेले आहेत, तसे घेणार आहोत। नाभीस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत खेचून मध्यमेतून हा श्वास घ्यायचा आहे। हा श्वास घेत असताना जीव आपण परमात्माच आहोत अशा प्रकारचा ध्यास घेऊन चिदाकाशामध्ये जातो, सो असा शब्द उच्चारत। चिदाकाशामध्ये क्षण, दोन क्षण, चार क्षण श्वास रोधून धरायचा आहे, त्यावेळेला आपण परमात्म्याशी एकरूप झालो अशी भावना धरून श्वास रोधून धरायचा आहे। मनामध्ये देखील विचार नको। चार क्षणांनी श्वास सोडून देत असताना हम असं म्हणत आपला जीव जीवात्मा परत नाभीस्थानी परतून येतो आहे अशी भावना धरू। आपल्या पाठीच्या मणक्याला धरून आपले श्वास आणि जीव वर जातो आहे अशी भावना आपण करू चिदाकाशात, आणि खाली येताना देखील त्याच उलट्या मार्गाचा अवलंब करून आपण खाली येतो आहोत अशी भावना आपल्याला करायची आहे। एक दीर्घ श्वास प्रथम आपण सोडून देऊ आणि मग नंतर हे सोहमचे श्वास मध्यमेतून सुषुम्ना नाडीतून आपल्याला घ्यायचे आहेत। एक दोन श्वास आपण थोड्या कमी लांबीचे घेऊ, आपल्या हृदयस्थानापासून ते आज्ञाचक्रापर्यंत, चिदाकाशापर्यंत. आता पुढचे एक दोन ते तीन श्वास अगदी फक्त कंठापासून ते आज्ञाचक्रापर्यंत अथवा चिदाकाशापर्यंत असे एवढ्याच लांबीचे आपल्याला घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे सोहम श्वास घेणं थांबवायचं आहे. स्वरूपानंद असं म्हणतात, मन पवनाचा धरोनी हात, प्रवेश करिता गगनात, आकळे आत्मा सर्वगत, येई प्रचित आपणाते. श्वास, मन आणि सोहम शब्द चिदाकाशात घेऊन जात असताना, चिदाकाशामध्ये श्वास जेव्हा जाऊन थांबतो आणि मन ही निसरंग होऊन थांबून जातं आणि केवळ सोहम भाव शिल्लक राहतो, याचा अर्थ आपण अविनाशी ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, आनंद स्वरूप, शांत स्वरूप किंवा शांत ब्रह्म असाच केवळ भाव शिल्लक राहतो. आणि असा वारंवार भाव धरल्यामुळं आपण चिदाकाशामध्ये आत्मरूप होऊन राहिलेले आहोत असा भाव निर्माण व्हायला सुरुवात होते. सर्वगत असणारा आत्मा आपल्या आकलनामध्ये येतो, आपल्या प्रचितीला येतो, असे अजून छोटे दोन तीन श्वास घ्यायचे आहेत की ज्या श्वासाबरोबर आपण चिदाकाशात जाऊ आणि थांबल्यानंतर आपल्याला ब्रह्मभावनेची प्रतीती येईल. त्या प्रतीतीमध्ये आपण रमून जायचं, दोन चार क्षणानंतर श्वास सोडायचा, असे अजून दोन तीन श्वास आपण घेऊ. थांबण्याच्या काळामध्ये आपण सत ब्रह्म, अविनाशी ब्रह्म किंवा आपण चैतन्य ब्रह्म किंवा आपण शांत ब्रह्म, आपण सुखरूप अशा ब्रह्मभावनेमध्ये स्थिर राहायचं. असा कोणताही प्रत्यक्ष शब्द नसला तरी देखील ही भावना करून आपण चिदाकाशामध्ये श्वास रुधून धरल्याच्या काळामध्ये थांबून राहायचं आहे. आता हे सोहमचे श्वास घेणं थांबवायचं, आपले श्वास नैसर्गिक रीतीने चालू राहू देत, आपण म्हणजे आपली शुद्ध जाणीव ही आता चिदाकाशामध्ये आहे, आता श्वासाकडे लक्ष नको, श्वासावर सोहम शब्द नको, आता तुम्ही चिदाकाशात जाऊन थांबलेले आहात, तुमचं मन चित्त चिदाकाशामध्ये आहे। ब्रह्मरूपानी सोहम भावानी, स्वरूपानंद म्हणतात सोहम म्हणजे आत्मा, तो मी। बस सोहमचा शब्दाचा उच्चार देखील नको आणि आत्मा तो मी या शब्दाचा उच्चार देखील नको, पण त्याचा जो अर्थ आहे त्या अर्थाशी तुम्ही घट्ट धरून रहा चिदाकाशामध्ये निर्विचार। प्रत्येकता सोहम म्हणजे आत्मा, तो मी। निर्विचार ब्रह्माशी तादात्म्य, देखता सोहम म्हणजे आत्मा, तो मी। शुद्ध बुद्ध नित्य स्वामी देह मन आणि बुद्धी यांचा लोप झाल्यामुळं, विसर पडल्यामुळं, मनरहिततेमुळं आपण शुद्ध स्वरूपातच आहोत, आता विकारच नाही। शुद्ध बुद्ध म्हणजे बोध झालेला, बोधाला प्राप्त झालेला, नित्य म्हणजे जन्म मृत्यूच्या अतीत कायम अस्तित्वमान, स्वामी म्हणजे स्वमध्ये रमून राहिलेला, आत्मस्वरूपाच्या सत्तेमध्ये स्थिर असलेला, अलिप्त देह मन बुद्धी यांच्या सर्व व्यवहारापासून वेगळा न गवसे रूप नामी नाम आणि रूप याच्या पलीकडचा मी आता 2 मिनिटं काही बोलणार नाही. तुम्ही सोहम म्हणजे आत्मा तो मी शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अलिप्त न गवसे रूप नामी अशा भावामध्ये राहा चिदाकाशामध्ये. पण तसा विचार नको, त्या बोधामध्ये राहा. आपण आत्मा आहोत म्हणजेच आपण शुद्ध आहोत, बुद्ध आहोत, नित्य आहोत इत्यादी. तुम्ही तुमच्या शुद्ध अस्तित्वाच्या सुखामध्ये आहात. तुमची देह मन बुद्धी शांत झालेली आहे. देह मन बुद्धीच्या शांतीच्या पलीकडची शांती स्वरूपाची शांती तुम्ही अनुभवता आहात. मानस सरोवरापाशी जी शांती असते असं म्हणतात त्या शांतीपेक्षाही गहन अशी ही शांती आहे. शांतः अयम आत्मा, तुम्ही आत्मरूप शांत झालेले आहात. शुद्ध बुद्ध नित्य स्वरूप सुख शांत स्वरूप असा आत्माच आता केवळ उपस्थित आहे. चिदाकाशाची जागा आता आत्मभावाने घेतलेली आहे. गगन लंघोन या जावे, अखंड आत्मरूपी राहावे असं झालेलं आहे. केवळ अस्तित्वाचं सुख. अविनाशी अस्तित्वाचं सुख देहासकट सर्व विश्वाचा विसरच पडलेला आहे. आता जर काही असेल तर आत्मस्वरूपच शिल्लक आहे. शुद्ध आत्मा बुद्ध बोध झालेला नित्य असा आत्मा गगनाला ओलांडून म्हणजे चिदाकाशाला ओलांडून म्हणजे नाहीस करून फक्त आत्मस्वरूप शिल्लक राहत. सर्व विश्व देहासकट विसरून आपणच विश्वरूप होऊन राहतो. हाच नाथपंथींचा संकेत आहे. गुप्त खून आहे. जी खून केवळ गुरु कृपेनी प्राप्त होते ती सद्गुरु कृपेनी तुम्हाला प्राप्त झाली. सद्गुरूंना सद्गुरूंच्या समवेतच ध्यानाला बसलेले आहोत. त्या सद्गुरूंना आपण वंदन करूया. स्वामी स्वरूपानंद खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना पाचारून ध्यानाला बसलेले आहेत. त्या स्वामी स्वरूपानंदांना देखील आपण वंदन करूया. स्वामीजी असं म्हणतात, ऐसा नाथ पंथींचा संकेत दाविती सद्गुरु कृपावंत, मस्तकी ठेवोनी वरद हस्त अभय देती मज लागी। आपल्या सद्गुरूंचा स्वामीजींचा अभय हस्त आपल्या मस्तकावरून फिरतो आहे, स्वरूपानंदांचाही अभय हस्त आपल्या मस्तकावरून फिरतो आहे, तसंच ज्ञानदेव निवृत्ती दास तुकाराम रामदास रामकृष्ण परमहंस विवेकानंद रामतीर्थ गौरांग प्रभू एकनाथ आणि जे सर्व प्रिय सुहृत स्वामी स्वरूपानंदांनी बोलवलेले आहेत अशा सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेले आहेत। स्वामीजींचा आणि सद्गुरूंचा अभय हस्त आपल्याला प्राप्त झालेला आहे अशा मोठ्या तृप्त भावनेने आपण आता या ध्यानातून बाहेर येऊ। आपण आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत नंतर आपल्या डोळ्यांना गालाला कपाळाला त्याचा स्पर्श करत आपण या ध्यानातून बाहेर येऊया। हरी ओम तत्सत। हरी हरी हरी। हरी 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 हरी। स्वामी जी या अंतरंग अशा ध्यानानंतर आणि परमात्म स्वरूपाच्या अनुभूतीनंतर फार काही बोलायचं शिल्लकच राहिलेलं नाही। जो आनंद सुख आपण प्राप्त केलं त्या सुखाचं स्मरण करत त्या सुखाचं आलंबन धरून आपण आपला उर्वरित सर्व काळ आजच्या दिवसाचा हा व्यतीत करूया। हरी ओम तत्सत। हरी 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 हरी। स्वामीजी या विशिष्ट काळामध्ये जेव्हा सगळीकडे भय भरून राहिलेला आहे अशा काळामध्ये आपण आत्मस्वरूपाचं चिंतन करून अधिकाधिक निर्भयता प्राप्त करू त्यासाठी हा काळ आहे असं आपण समजू। हा कठीण काळ कारण इथं माणसानी माणसाला स्पर्श करणं हे घातक झालेलं आहे। अशा कठीण काळी आपण जी संधी मिळालेली आहे एकांताची त्या संधीचा अधिकाधिक लाभ घेतो आहोत। मला माहित आहे की आपण सर्व साधक अत्यंत धैर्याने निश्चयाने श्रद्धेने या परिस्थितीला सामोरे जातो आहोत आणि तसंच आपल्याला जायचं आहे। याचं कारण असं की पुरेपूर काळजी घेतल्यानंतर निष्कारण या विषयामध्ये या कोरोनाच्या संसर्गाच्या चिंतेमध्ये वेळ वाया घालवायला आपल्यापाशी वेळ नाहीच आहे. उलट आतापर्यंत कधीही मिळाली नव्हती अशी संधी आपल्याला मिळालेली आहे असं आपण समजू. इथून पुढचा जो काही काळ आहे तो काळ जे सरकारी आदेश आहेत तर त्याचं परिपालन करत, तसंच व्यक्तिगत सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा याचं भान ठेवत आपण व्यतीत करणार आहोत. यामध्ये काही अडचणी या ठरलेल्या आहेत. त्या आर्थिक स्वरूपाच्या असतील, आरोग्यविषयक असतील. वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दलच्या अफवा असतील, तुटवड्याबद्दलच्या. या कशाला आपण फारसा प्रतिसाद मनातून नको द्यायला असं आपण ठरवूया. त्याच्याऐवजी जन्मा आलियाचे सार्थक आपण करू, कारण तोच आपला मूळ निश्चय आहे आणि त्यासाठी हा काळ ही सुवर्ण संधी आहे असं आपण समजू. अशा प्रकारचा कंपल्सरी एकांतवास हा स्वामी स्वरूपानंदांना आजारी पडल्यानंतर आजारपणाच्या मिशानी निमित्ताने प्राप्त झाला. अशा प्रकारचा कंपल्सरी एकांतवास स्वामी माधवनाथांच्या दुकानामध्ये चोरी झाली आणि स्वामीजी दुकानामध्ये मागची भिंत पाडून किंवा दार फोडून चोरटे आल्यामुळं आपल्या दुकानाच्या सुरक्षिततेकरता दुकानात जाऊन राहायला लागले, रात्री तिथं झोपून. सकाळी व्यवहार सुरू झाल्यावर अवतीभोवती असणाऱ्या सज्जन मंडळींना दुकानाकडे लक्ष ठेवून घरी येऊन आवरून परत दुकानात जात असत आणि त्यांनी त्या काळाचा साधनेसाठी उपयोग केला असं ते म्हणतात. मला असं वाटतं की अशी जी संधी त्यांना वेगळ्या वेगळ्या निमित्ताने प्राप्त झाली ती अजून एका वेगळ्या तऱ्हेने आपल्याला प्राप्त झालेली आहे. आपण त्याचं भान ठेवू. सर्व संत आपल्या पाठीशी आहेत, संप्रदाय आपल्या पाठीशी आहे, त्यांची कृपा आपल्या पाठीशी आहे. आपलं वर्तन आपण योग्य काळजी घेऊन ठेवू आणि त्यांची कृपाही आहे अशा दुहेरी पद्धतीने जेव्हा सगळं जग या संकटातून बाहेर पडेल तेव्हा आपणही या संकटातून बाहेर पडू. पण ताऊन सुलाखून ज्याला म्हणतात तशा प्रकारे आपल्या बोधाची झळाळी मिळवून आपण जेव्हा सगळं जग बाहेर पडेल तेव्हा आपण अधिक अनुसंधान ठेवणारे, अधिक दैवी गुण संपादन केलेले असे असे राहू असा कृतनिश्चय करू. हरी ओम तत्सत. हरी हरी. या अनुषंगिक साधनांचा तुम्ही वारंवार उपयोग करावा म्हणून या मी घेतो आहे. या काळामध्ये तुम्हाला जर श्रवण करण्याची इच्छा झाली तर वेबसाईटवर जाऊन कितीतरी बोललेलो आहे मी. माझी कल्पना 2002 सालापासून, नाही का, 18 वर्षाच्या सगळ्या प्रवचनाची उपलब्धता तुमच्यापाशी आहे. मला इथून पुढे मी जरी काही बोललो तरी वेगळं काही सांगायचं नाहीये. त्यामुळं तुम्हाला जर श्रवण करायचं असेल तर वेबसाईटवर जाऊन श्रवण करा, युट्यूबवर जाऊन श्रवण करा. साधना मात्र रोजची साधना झाल्यावर याच्यातली एखादी साधना युट्यूबवरून आपण निश्चित करावी अशी आग्रहाची विनंती मी आपल्याला करतो आहे. हरिओम तत्सत. हरिओम.